job with the company.
नाही देवाची कृपा माझ्या स्वतःचे उपकार कधी ऑन मध्ये दिसलो तर कल्टी मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार
केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्या वनंदरा केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्या वनंदरा या पोरी द बघून छा नवा नवा नखरा या पोरी द बघून छा नवा नवा नखरा
घरी जा डॉन दिवाना नाही कधी कुठल्या पप्पाच्या परीचा तांबीस गाबड मी तर खलनायक माझा स्वभाव पण त्रासदायक सनकी व्यक्ती माझी आत्मा काळी माझी भूतावर भक्ती दिसतो सटकी पण नाही मी कपटी लाईफ टाइम ही पॉप नाही कुणाची सक्ती नको जबरदस्ती आम्ही गँग बँग
काय सांगू तुला या दोघांची गोष्ट
माझ्यावरती झळणारे विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघ तोंड धंबे लोड आम्ही पळवतो घासन जो तालमीत घासनच्या कुस्तीत वाजन माझे लेवल ना मॅच करत कुठलाच माझं डॉन पोरिंगचा साजन आणि सिंगचा राजन
क्या बोलती कंपनी
भल्या भल्याला जाऊ न विचार फक्त माझ नाव भल्या भल्याला जाऊ न विचार फक्त माझ नाव
भल्या भल्याला वेलकम टू गुड कोणी चेरिम करा ते बोलवून डूड मेको गँग्स एंड देयर एनिमल्स टू चिड बजू रवि अंबश तो वी लव यू ऑल विद द मूड
My trash is that it
कधी थांबवत नाही हुड मध्ये डुडवाले पोर माझ्या मस्तान रस्त्यावर बस आसन आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले सण
बघा बघा कशी तोऱ्यान चालतय चालताना हिची कंबार हलतय नागिनी वाणी अंग हे डुलतय नागिनी वाणी अंग हे डुलतय पोरांच्या तोंडांची पाणी हे घालतय दैसा चंद्राचा तुकरा हिचा गोरा गोरा मुखरा दैसा चंद्राचा तुकरा हिचा गोरा गोरा मुखरा या या पोरी तर बघून झा बघून झा नवा नवा नखरा या या पोरी तर बघून झा नवा नवा नखरा
सगळे होमीज मॅड शॉर्ट सर्किट वायरिंग होळी दिवशी ब्लड बॅग आणि दिवाळीला पिस्टल फायरिंग हक्क मॅगझिन पार्टी माग सारून टाकन ह्याचे त्याचे गाणे वाजून खेळू नको मला तुझ्या आवडीचा रॅपर मी मारून टाकन रॅपिंग सोडन
भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली
भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली
भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाट मी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली
आता एक दोन लाख नाही मी मिलियन खाणार मेलो तरी पब्लिकच्या काळजात राहणार जाणार नाही मी माझी वस्ती सोडून हेटर्स आले पाहिजे हात पाय जोडून अशी दहशत करणार तुला घालवल्या शिवाय आधी मी नाही मारणार आणि आपल्याच माणसांवर कधी नाही जाणार मी किती घासून आलोय तुला ते कधी नाही कळणार
राजन